हरे कृष्णा। तो उपस्थित सर्व भक्तांचे हा भागवत वर्गामध्ये हार्दिक स्वागत आहेत। जे भक्त FM यूट्यूब ऑनलाइन पाहत आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे। तर ह्या मागील 5 ते 6 महिन्यापासून आपण पाहत आहेत अनेक भक्त भगवंतांची आपल्या घरामध्ये राहून आपल्या ठिकाणी राहून भगवंतांची भक्ती, भगवंतांची सेवा, भगवंतांचं स्मरण, भगवंतांचं चिंतन करत आहेत आणि अतिशय मोठ्या आदराने मोठ्या सन्मानाने सर्व भक्त आसुसलेले आहेत की कधी आम्हाला भगवान गोविंदांचं दर्शन होईल, त्यांच्या चरणकमळांची सेवा आम्हाला प्राप्त होईल। ह्या आतुरतेने भक्त हे आसुसलेले आहेत आणि तो भक्ताचा स्वभाव आहे, भक्तांचा गुण आहे। आणि निश्चितपणे श्री चैतन्य महाप्रभू सांगत आहे की जे भक्त भगवंतांच्या विरहामध्ये सेवा भावना करत आहेत, भगवंतांचं चिंतन करत आहेत, भगवंतांचं स्मरण करत आहेत, निश्चितपणे जे भक्त डायरेक्टली भगवंतांच्या सेवेमध्ये आहेत त्याच्यापेक्षा त्याच्या पटीने जे भक्त भगवंतांच्या विरहामध्ये राहून घरामध्ये राहून भगवंतांची सेवा करत आहेत, भगवंताचं स्मरण करत आहेत, ते भक्त भगवंतांच्या जास्त जवळ आहेत, ते भक्त जास्त भक्तीमध्ये प्रगती करत आहेत। आणि म्हणून असं समजलं जाऊ नये की निश्चितपणे की आम्ही मंदिराच्या जवळ आहेत, भगवंतांची सेवा करत आहेत आणि मंदिरामध्ये असल्यामुळं किंवा भगवंतांची डायरेक्टली सेवा करत असल्यामुळं निश्चितपणे की बाहेर आपण राहून भगवंतांच्या विरहामध्ये राहून आपण भगवंतांची सेवा ही भक्ती जास्त तीव्रतेने जास्त प्रगाढपणे आपण घरी राहून ही भक्ती करू शकतो। तर निश्चितपणे भगवंत गोविंद देव आणि श्री रामचंद्र हे खुश होऊन आपल्यावरती कृपेचा वर्षाव करणार आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला त्यांची सेवा आणि त्यांचं दर्शन प्रत्यक्षात आपल्याला हे देणार आहेत। आणि म्हणून त्याच आतुरतेने त्याच उत्साहाने आपण भगवंतांची सेवा करण्यासाठी तयार आणि सज्ज असलं पाहिजे। आणि म्हणून नित्यम श्री चैतन्य महाप्रभू सांगत आहेत की भक्तांच्या संघामध्ये आपण नित्य या भक्तीच्या क्रिया केल्याने आपल्याला भक्तीमध्ये पुढे पुढे जाण्यासाठी आपल्याला मार्ग आपला मोकळा होत आहे। आणि म्हणून त्याच उद्देशाने श्री प्रभुपादांनी काय केलेलं आहे की आपल्याला सर्व मंदिरांमध्ये नित्यम भागवत सेवया, भक्तांचा संघ दिलेला आहे, भागवताचं श्रवण दिलेलं आहे, भगवंतांच्या नावाचं जप दिलेलं आहे, त्यानंतर भगवंतांची संपूर्ण दिवसभर पूजा अर्चना दिलेली आहे, भागवताचं पठन भागवताचं श्रवण हे दिलेलं आहे आपल्याला। आणि त्याच भागवताचं श्रवण करून त्या भागवत विधी आणि पंचरात्री विधीचं पालन करून आपण आपल्या भक्तीमध्ये पुढे 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 आपण उन्नती करत जात असतो। आणि त्यासाठी प्रमुख आहे भक्तांचा संघ। आणि आपण अशा प्रकारे ह्या भक्तांच्या संघामध्ये येऊन ह्या भागवत विधीचं पालन करून निश्चितपणे आपण भक्तीमध्ये पुढे उन्नत उन्नत होत जात असतो। आणि म्हणून या ठिकाणी या आजच्या ह्या भागवत वर्गामध्ये या ठिकाणी विषय चालू आहे की कशा प्रकारे अंशुमान किंवा पुढचे त्यांचे राजा आहेत दिलीप, त्यानंतर भगीरथ आहेत, तर त्यांचे जे काय पुत्र होते पूर्वांचे वंशातील जे काय पुत्र होते ते भस्म झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्या पुत्राला पुनर्जीवन प्राप्त होण्यासाठी म्हणून अंशुमान, दिलीप आणि भगीरथ हे काय करत आहेत, तपश्चर्या करत आहेत। आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवंतांना प्रसन्न करत आहेत। आणि अगोदरच भाकीत होतं की कशा प्रकारे जर भगवंतांना खुश केलं तर भगवंता जे भगवंतांच्या किंवा जी काही भगवंतांच्या वामन देवांच्या चरण स्पर्शाने 8व्या स्कंदामध्ये आपण वामन देवांची कथा पाहत आहेत, तर भगवंतांच्या भगवान वामन देवांच्या चरण स्पर्शाने जे ब्रह्मांड भेदून त्या ज्या गंगेचा उगम होत आहे ह्या भौतिक जगामध्ये त्या वंशावळीत त्या जे जीव भस्म झाले त्यांचा उद्धार करण्यासाठी, तर म्हणून त्यांच्या कल्याणासाठी म्हणून काय करत आहे तिकडे तपश्चर्या करत आहेत। आणि त्या तपश्चर्याचं फळ म्हणून तिकडे भगीरथांनी अतिशय तीव्रतेने तपश्चर्या केलेली आहे, त्या तपश्चर्याचं फळ म्हणून गंगा नदी या भौतिक जगामध्ये येण्यासाठी मान्य झालेली आहे. परंतु गंगा देवी ही काय सर्वसाधारण नाही, तर भगवंतांची शक्ती आहे ही पण, आणि भगवंतांच्या चरण कमळापासून ही उद्गम पावलेली आहे. परंतु ती सांगत आहे की मी येणार आहे या भौतिक जगामध्ये, परंतु माझा जो वेग आहे तो वेग अतिशय तीव्र आहे, आणि ह्या भौतिक जगामध्ये त्या वेगाला कोणीही धारण करू शकणार नाहीये. म्हणून त्या वेगाला धारण करण्यासाठी कोणीतरी असा एक धारण करता पाहिजे ज्याच्याद्वारे मी त्या ठिकाणी ह्या ठिकाणी भौतिक ह्या ब्रह्मांडामध्ये मी स्थित होईल, आणि या ठिकाणी तुमच्या असणारी जी वंशावळी आहे त्यांचा मी सर्वांचा उद्धार करेल, आणि सर्व जीवांच्या कल्याणासाठी मी पूर्णपणे शाश्वत त्यांच्या सेवेमध्ये रत होईल. आणि मग असा प्रसंग येत आहे की कशा प्रकारे कोण ह्या गंगेचा वेग आहे तो धारण करणार आहे. आणि मग पुढे बघतो कशा प्रकारे मग त्यांना समजलं, भगीरथांना समजलं जात आहे की भगवान शिव महादेव हे सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, तर ते निश्चितपणे ही सेवा स्वीकार करतील, आणि म्हणून त्या सेवेसाठी त्यांच्याकडे जाऊन त्यांची सेवा करत आहेत, त्यांच्याकडे जाऊन प्रार्थना करत आहेत, स्तोत्र गात आहेत, तपश्चर्या करत आहेत, आणि त्या तपाचं फळ म्हणून शिवजी हे महादेव हे प्रसन्न होत आहेत. आणि त्यावेळेस त्यांना म्हणतात की माझ्याकडून काय तुमची काही सेवा करायची असेल तर मला सांगू शकता. तर मग ते भगीरथी सांगतात की अशा प्रकारे गंगा देवी ह्या ठिकाणी येणार आहे साक्षात, आणि तिचा अतिशय तीव्र वेग आहे, त्या तीव्र वेग कोणीही धारण करू शकणार नाही, म्हणून कृपा करून तुम्ही ह्या गंगेला धारण करा, जेणेकरून आमच्या कुळातील जे काही भस्म झालेले जे काही पुत्र आहेत त्यांचं कल्याण किंवा त्यांचा उद्धार होईल. आणि अशा प्रकारे शिवजी हे आशुतोष आहेत, लवकरात लवकर प्रसन्न होत आहेत, आणि लवकरात लवकर ते नाराजही होत आहेत. आणि भगीरथांच्या प्रार्थनेवरून शिवजीने काय केलेलं आहे, त्यांची जी काही सेवा आहे गंगा नदीला धारण करायचं, गंगेचा वेग तो त्यांनी मान्य केलेला आहे, आणि गंगा ठरल्याप्रमाणे त्यांच्या तपस्येचं फळ भगीरथांच्या त्यांच्या परंपरेतील तपस्येचं फळ म्हणून या ठिकाणी गंगा देवी साक्षात प्रकट होत आहे, जी गंगोत्री यमुनोत्री या भौतिक इथं बघतो आपण जिथे बद्रीनाथच्या पण वरती आहे गंगोत्री आहे यमुनोत्री आहे. तर यमुनोत्री जिथून यमुना देवीचा उगम होत आहे, गंगोत्रीमध्ये जिथून गंगा देवीचा उगम होत आहे, आणि त्या हजारो लाखो वर्षापासून जी गंगा देवी अनेक पावनी आहे सर्वांना पवित्र करणारे आहे. आणि म्हणून चैतन्य भागवत मध्ये म्हटलेलं आहे कोणी असं केवळ गंगा गंगा असं कोणी गंगा गंगा म्हणत आहे ऐकत आहे तरी तो व्यक्ती पवित्र होत आहे शुद्ध होत आहे. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा नदी कुठली दिसायची तर ते गंगा गंगा असं म्हणायचे, आणि त्यामध्ये उडी मारायचे, आणि स्वतः ते आपल्या जीवनामधून दाखवून देतात श्री चैतन्य महाप्रभू. आणि या ठिकाणी भगवान शिवांनी त्या गंगा नदीला धारण केलेल्या आपल्या जटेमध्ये ज्याप्रमाणे पाठीमागच्या अध्यायामध्ये 8व्या स्कंदामध्ये आपण पाहत आहे की कशा प्रकारे जेव्हा देव आणि दानवांच्या मध्ये युद्ध झालेलं होतं, त्यावेळेस जे समुद्र मंथन लीला झाली होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे विष निर्माण म्हणजे विष प्राप्त झालं होतं, ते विष जर कोणी त्याचं स्वीकार केला नाही तर ते पूर्ण विश्वाचा विनाश करू शकत होत. आणि हे निर्माण केलंय भगवंतांनी विष पण, परंतु त्याचा परिणाम हा भयानक होणार होता. सर्व देवता दानव हे घाबरलेले आहेत की आता हे ह्या समुद्र मंथनाच्या लीलेमधून हे विष हालाहाल विष निर्माण झालेलं आहे, तर ह्याचं काय करायचं आहे. आणि त्यानंतर मग सर्व देवता भगवान शिवांच्याकडे जात आहेत, कारण शिवजी हे अतिशय दयाळू कृपाळू वदन्य अवतार आहेत, कृपाळू आहेत. आणि मग त्या शिवजींच्याकडे गेल्यानंतर भगवंत सांगत आहेत की तुम्ही माझ्या ह्या भक्ताकडे जा, ते तुमची मदत करतील. आणि आपण पण बघतो की जो आपल्याला आपल्यावर कृपा करत असतो, आपल्यावर दया करत असतो, आपण त्याच्याकडे जाऊन त्यांच्याकडून मदत घेत असतो आपण आपल्या भक्तिमय सेवेमध्ये. आणि शिवजी हे अतिशय दयाळू असल्यामुळे हे सर्व देवतागण त्या शिवजींच्याकडे जातात, विनंती करत आहेत, हे हालाहाल विष निर्माण झालेले त्या आम्हाला ह्या मोठ्या संकटामधून आम्हाला वाचवा कृपया. आणि त्यावेळेस शिवजी म्हणतात की हो, मी ही सेवा करण्यासाठी तयार आहे. आणि मग ते समुद्र मंथन लीलेमधून जे काय हालाहाल विष निर्माण झालेलं ते विष हे शिवजी हे काय करत आहेत, स्वतः प्राशन करत आहेत. आणि त्या ठिकाणी माता पार्वती ही त्यांना परमिशन देत आहे, जेणेकरून सर्व अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी कुठली गोष्ट असेल तर ती कल्याण करण्यासाठी शिवजी पण हे तयार आहेत. आणि म्हणून शिवजींनी त्यावेळेस हे विष प्राशन केलेलं आहे. आणि भगवान त्या विष प्राशन करून शिवजींनी आपल्या कंठामध्ये काय केलेलं आहे, ते विष हे धारण केलेलं आहे. आणि म्हणून शिवजींचं त्या ठिकाणी एक नाव होत आहे नीळकंठ. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आता आपण पाहत आहेत की या ठिकाणी पण हे भगवान शिव हे काय करत आहेत, आपल्या भक्तांना, भगवंतांच्या भक्तांना ते मदत करत आहेत. आणि त्या ठिकाणी गंगा या श्लोकामध्ये पाहत आहे की कशाप्रकारे गंगा ही पूर्णपणे जेव्हा वामन देवाच्या जेव्हा त्या बली महाराजांच्या कथेमध्ये पाहत आहे की वामन देवांनी जे काही तीन पाऊल मागितले होते त्या तिसऱ्या पावलामध्ये ब्रह्मांड भेटलं होतं दुसऱ्या पावलामध्ये, तर त्या ब्रह्मांड भेटल्यानंतर त्या नदीचं जल आहे ते जल ह्या भूतलावरती येत आहे आणि म्हणून ती गंगा नदी आहे. आणि त्या गंगा नदीचे वेग कोणी धारण करू शकत नाही. आणि म्हणून त्या गंगा नदीचा वेग धारण करण्यासाठी केवळ पात्र असणारे भगवान शिव आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शिवजींनाही या ठिकाणी भगवान म्हणून संबोधण्यात आलेलं आहे. तर बघतो आपण की कशाप्रकारे शिवजी हे भगवान श्रीकृष्णांचे सर्वश्रेष्ठ आणि महान भक्त आहेत. आणि कशाप्रकारे ते सर्व जीवांच्या कल्याणासाठी सेवारत आहेत. जसं भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये सांगण्यात आलेलं आहे, निम्न गाना यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवांना यथा शंभो, पुराणा मिदम तथा. निम्न गाना यथा गंगा म्हणजे सर्व अनेक ज्या नद्या आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, अनेक पवित्र नद्या आहेत, त्या सर्व पवित्र नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नदी आहे गंगा नदी. देवानाम अच्युतो यथा, आणि सर्व अनेक 33 कोटी देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत भगवान श्री गोविंद देव, भगवान श्री श्यामसुंदर. तर हे सर्वश्रेष्ठ भगवंत आहेत सर्व देवतांमध्ये अच्युत. आणि पुढे सांगितलं आहे, वैष्णवांना यथाशंभू, आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ भक्त असणारे भगवान शिव आहेत. आणि म्हणून जो भगवंतांच्या संबंधित येत आहे, जसं म्हटलेलं आहे ईशोपनिषदामध्ये पण म्हटलेलं आहे की कशाप्रकारे भगवंतांचे परिकर किंवा परिजन आहेत त्यांना पण भगवंत म्हणून कधी कधी संबोधण्यात येत आहे, कारण ते भगवंतांना प्रिय असतात, गोविंदांना प्रिय असतात, म्हणून कधी कधी त्यांनाही भगवान असं संबोधलेलं आहे. जसं आपण बघत आहे की भगवान ब्रह्मदेव, भगवान नारद, भगवान शिव, भगवान कपिल, तर भगवंतांना पण अशा प्रकारे कधी कधी भगवंतांचे जे काही परिकर आहेत, भगवंतांचे जवळ आहेत, तर अशा भक्तांनाही भगवान म्हणून संबोधण्यात येत आहे. आणि या ठिकाणी वैष्णवांना यथा शंभू म्हणजे सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे हे भगवान शिव महादेव आहेत. आणि त्याच पद्धतीने पुढे सांगितलेलं आहे, पुराणा मिदम तथा, जे अनेक पुराण आहेत, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, अनेक पुराण आहेत, अनेक शास्त्र आहेत, त्या सर्वश्रेष्ठ पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण आहे भागवत पुराण आहे. आणि त्या भागवत पुराणामध्ये आपल्याला सर्व प्रकारचं ज्ञान, सर्व प्रकारच्या ज्ञानाची उकल ह्या भागवत ग्रंथामध्ये भेटत आहे. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू दररोज या भागवताचं श्रवण करायचे, त्याचं पठन करायचे, त्याच कथा ते पुन्हा पुन्हा ऐकायच राहायचे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या जवळच असणारे तुकाराम महाराज सांगत आहेत की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तर विठोबाचे चिंतन करण्यासाठी आपल्याला दररोजपणे नित्यनियमाने गीतेचं आणि भागवताचं श्रवण आणि पठन हे केलं पाहिजे. तेव्हा आपण दररोज भगवंताचं स्मरण, भगवंताचं चिंतन, भगवंतांची सेवा, भगवंतांच्या 24 तास भगवंतांच्या पूर्णपणे सेवेमध्ये तल्लीन राहू शकतो. आणि पुढे भगवान शिव यांच्याविषयी शील प्रभुपाद या तात्पर्यामध्ये सांगत आहेत की कशा प्रकारे ज्या प्रकारे भगवंतांच्या द्वारे भगवंतांच्या विस्तारित रूपांच्या द्वारे भगवान श्रीकृष्णांच्या पासून विस्तार रूप येत आहे बलरामजी, त्यानंतर येत आहेत बलरामजीच्या नंतर येत आहेत नारायण, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि पुन्हा त्या संकर्षणांच्या पासून पुन्हा चतुर्युग येत आहे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव हे चतुर्युग येत आहे. आणि त्यांच्यापासून नारायण येत आहेत, नारायणापासून महाविष्णू येत आहेत आणि महाविष्णूंच्या पासून गर्भोदक्ष विष्णू येत आहेत, गर्भोदक्ष विष्णू पासून शिरोदक्ष विष्णू येत आहेत. तर अशा प्रकारे ह्या पूर्णपणे भगवंतांचा विस्तार हे रूप आहेत. आणि म्हणून जसं बघतो की महाविष्णूंच्या पासून महाविष्णूंच्या रोमशूद्रामधून तर त्यांच्या रोमशिद्रामधून अनेक अशा ब्रह्मांडाची निर्मिती होत आहे रोमशिद्रामधून. आणि त्यानंतर त्या अनेक ब्रह्मांडांच्या मध्ये जे गर्भोदक्ष विष्णू आहेत ते गर्भोदक्ष सागरामध्ये त्या ब्रह्मांडामध्ये निवास करत असतात ब्रह्मांडामध्ये. आणि त्या गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभिकमळातून हे ब्रह्माजींचा जन्म होत आहे. त्या त्या ब्रह्मांडाच्या साईजनुसार त्या ब्रह्माजीचा जन्म होत आहे आणि त्या कमळ पुष्पामध्ये त्या ब्रह्मांडीचा जन्म झालेला आहे. तर आपल्या हा आपल्या ब्रह्मांडांचा ब्रह्मांडातील जे ब्रह्मदेव आहेत त्यांचा चतुर्मुखी ब्रह्मा म्हणून जन्म झालेला आहे कमळाच्या फुलावरती. आणि त्या कमळाच्या दांडी जी आहे त्या कमळाच्या दांडीमध्ये जेव्हा असे हे ब्रह्मदेव असे शेकडो वर्षे तपश्चर्या करत आहेत आणि त्यांना साक्षात भगवंतांचं दर्शन होत आहे त्यावेळी त्यांना भगवंतांची कृपा आणि आशीर्वाद आणि त्यांना भगवंतांच्या द्वारे दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित तेने ब्रह्म हृदयादी कवय. म्हणजे जेव्हा त्या ब्रह्माजींना पूर्णपणे साक्षात्कार होतो त्यांना दर्शन होतो भगवंतांचा कृपा आशीर्वाद भेटत आहे त्यावेळेस भगवंतांच्या अध्यक्षेखाली हे ब्रह्मदेव त्या कमळ नाळ्यामध्ये असणार जी काही 14 भुवन आहेत त्याची रचना करत आहेत. तर आमुळे हा ब्रह्माजी ही आपल्या कमळाच्या पुष्पावरती बसलेले आहेत म्हणजे सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव आहेत. आणि त्या कमळाच्या दांडीमध्ये जसं कमळाचं पुढे झाड आहे आपण दररोज कमळाचं फूल भगवंतांच्या चरणावर अर्पण करत आहे त्या कमळाच्या दांडीमध्ये आपण हे 14 भुवनाची बिल्डिंग आहे सातव्या मजल्यावरती आपण आहे. तर त्या भूर लोक आहे पाताळ, तलातल, आतल, वितल, पुढं सत्यलोक आहे जनलोक, महरलोक, तपलोक अशा प्रकारचे हे 14 भुवनाची ही बिल्डिंग आहे. तर ह्या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्यासाठी दुय्यम निर्माते म्हणून हे ब्रह्मदेव आहेत. आणि जसं आपल्याला घर बनवताना जसं वीट लागते, वाळू लागते, सिमेंट लागते, लोखंड लागतं, त्याला आर्किटेक्चर लागतात, डिझायनर लागतात, इंटिरियर डिझायनर लागतात, त्यानंतर सर्व एकदम पेंटिंग लागत आहे त्याला सर्व. आणि ते घर बांधल्यानंतर पुन्हा त्याला मेंटेनन्स करण्यासाठी पुन्हा मेंटेनन्स करावं लागतं त्या घराचं पडलं त्याला किंवा त्याच्यातनं पाणी येत आहे पावसाळ्यामध्ये तर इलेक्ट्रिकल त्याला मेंटेनन्स लागतं. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तसं ह्या ब्रह्मांडामध्ये संपूर्णपणे ब्रह्मांडाचं मेंटेनन्स होण्यासाठी किंवा ब्रह्मांडाचं संहार होण्यासाठी मेंटेनन्सचं कार्य हे भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू हे करत आहेत मेंटेनन्सचं कार्य. आणि त्यामध्ये जे त्याचं निर्मितीचं कार्य आहे ब्रह्मांडातील सर्व अणुरेणू सहित संपूर्णपणे या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे पर्वत आहेत, नद्या आहेत, त्यानंतर अनेक प्रकारच्या योनी आहेत, अनेक प्रकारचे झाडे आहेत, अनेक प्रकारचे जे काही ह्या सृष्टीमध्ये आपल्याला दिसत आहे त्या सर्व सृष्टीची रचना ब्रह्मदेवानी भगवंतांच्या अध्यक्षेखाली सर्व केलेलं आहे. आणि मेंटेनन्ससाठी भगवंत स्वतः आहेत म्हणून मेंटेनन्स डिपार्टमेंट भगवंत स्वतः घेत आहेत. तर मेंटेनन्स करण्यासाठी कोणीही पात्र नाही या ठिकाणी. आणि त्याचबरोबर त्याचा जर संहार करायचा आहे ब्रह्मांडाचा, तर ब्रह्मांडाचा संहार करण्यासाठी काय करायचं, भगवंत शिवजींना नियुक्त करत आहेत. आणि जेव्हा भौतिक सृष्टीची निर्मिती होती त्याचबरोबर शिवजी हे त्या ठिकाणी संहार करण्यासाठी येत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना मदत करण्यासाठी त्यांची अर्धांगिनी दुर्गा म्हणजे पार्वती माता पण येत आहे. म्हणून ह्या शिवजींच्या आणि पार्वती मातेच्या अध्यक्षेखाली पण आपण आहेत ह्या भौतिक जगामध्ये, भौतिक सृष्टीमध्ये आपण. आणि शिवजी हे अहंकाराचे मिथ्या अहंकारांचे पण ते प्रतीक आहेत. आणि म्हणून जो जीव आहे या भौतिक जगात, प्रत्येक जीव हा मिथ्या अहंकाराच्या मध्ये फसलेला आहे. तर त्या मिथ्या अहंकारामधून निघण्यासाठी आपण भगवान शिवांना प्रार्थना करू शकतो की आपला जप, आपली साधना, आपलं वाचन, आपलं श्रवण, आपली सेवा आणि आपली भगवंतांच्या पर्यंतचा आश्रय किंवा भगवंतांच्या पर्यंत आपली जी शरणागतीची भावना आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला भगवंत, भगवान शिव हे आपल्याला मदत करणारे आहेत. आणि म्हणून ते मिथ्या अहंकारही जीवाचा नष्ट करू शकतात. जेव्हा जीव हा आपला मिथ्या अहंकाराच्या कसाट्यातून तो निघून जाईल तेव्हा तो भगवंताला पूर्णपणे शरणागत जाऊ शकतो. तेव्हा तो चांगल्या पद्धतीने भगवंतांची सेवा भक्ती शुद्ध रूपाने करू शकतो. तोपर्यंत जीव हा, जोपर्यंत त्याच्यामध्ये हा मिथ्या अहंकार आहे तोपर्यंत तो या जगामध्येच रममान होणार आहे. आणि म्हणून दररोज आपण भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे की माझ्या हृदयातील जो असणारा जो मिथ्या अहंकार आहे, मी शरीर आहे, मी माझं मन आहे, मी माझे इंद्रिय आहे, मी माझं बुद्धी आहे, तर ह्या सर्व भावनेमधून निघून आपण पूर्णपणे मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि म्हणून आपण दररोज भगवंताची पूजा करण्या अगोदर भूत शुद्धी करत आहे की मी हे शरीर नसून मी एक शाश्वत आत्मा आहे आणि मी तुमच्या सेवेमध्ये सतत रममान राहो, तुमच्या सेवेमध्ये तुम्ही भगवंत रुजू ठेवा. तर अशा प्रकारे आपण भगवंतांना प्रार्थना करत आहे. आणि जर मिथ्या अहंकारापासून वाचायचं असेल तर आपण दररोज शिवांना प्रार्थना केली पाहिजे आणि आपल्याला ती ह्या मिथ्या अहंकारामधून मुक्त करू शकतात. तर या ठिकाणी विशेष रूपाने या तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद सांगत आहेत की शिवजी हे भगवान विष्णूंच्या पासून, भगवान श्रीकृष्णांच्या पासून प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून जसं ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगत आहेत, म्हणजे ब्रह्माजीच्या द्वारे शिवजींची निर्मिती झाली, पण ब्रह्मदेव भगवंतांच्या द्वारे निर्मित आहेत निश्चितपणे. शिवजींचं जे स्थान आहे ते शिवान ब्रह्माजींच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तर या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणजे रचना करत आहेत आणि शिवजी म्हणजे संहार करत आहेत आणि विष्णू म्हणजे त्याचं मेंटेनन्स करत आहेत. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी शिवाची महत्ता, भगवान शिवांची महत्ता सांगितलेली आहे की शिवजी हे कोण आहेत. परंतु ह्या भौतिक जगामध्ये, म्हणजे हा विशेष करून ह्या भारत देशामध्ये पाहत आहे की जे शिवभक्त आहेत ते शिवजींना पूर्ण पुरुषोत्तम किंवा सर्वश्रेष्ठ भगवान म्हणून मानत आहेत. परंतु स्वतः शिवजी पार्वती मातेला भागवत सांगत आहेत, पार्वती मातेला संपूर्ण शास्त्राचं ज्ञान देत आहेत की मी काही पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही, तर माझ्याही वरती माझे स्वामी जे आहेत त्यांची आराधना, त्यांची पूजा, त्यांची भक्ती, त्यांची सेवा किंवा त्यांचं चिंतन मी करत आहे. तर मी हा सर्वश्रेष्ठ पुरुष नाहीये, मी सर्वश्रेष्ठ भगवंत नाही, स्वतः शिवजी सांगत आहेत. परंतु शिव भक्त म्हणून घेणारे तथाकथित ते लोक म्हणतात की शिवजी हे सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून इकडे शिवाईट संप्रदाय आहे, इकडे वैष्णव संप्रदाय आहे. आपण बघतो इकडे कांचीपुरम किंवा साऊथमध्ये गेलो तर तिकडे पाहत आहे तशा प्रकारे शिव भक्तांच्या मध्ये आणि वैष्णव भक्तांच्या मध्ये हा दुजाभाव आपण पाहत आहे. जरी भगवान शिव हे शंकराचार्याच्या रूपामध्ये येऊन त्यांनी मायावादाचा प्रसार केलेला आहे, परंतु त्या काळासाठी, त्यावेळी, त्या स्थळी मायावादाचा प्रचार करणं ही आवश्यक होतं आणि म्हणून भगवंतांनीच त्यांना हे पाठवलं होतं शंकराचार्याच्या रूपामध्ये. परंतु ते शंकराचार्य सांगत आहेत की भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते, तेच महादेव सांगत आहेत. तर भगवान गोविंदांचं भजन करणे, भगवंतांची सेवा करणे, भगवंतांचं पूजन करणे, तर ते स्वतः सांगत आहेत. म्हणून शिवजी हे कोण आहेत तर ते ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगत आहेत आणि ब्रह्माजींना हा मोठा आत्मसाक्षात्कार झालेला आहे. तर तो मोठा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर ब्रह्मविमोहन लीला आपण कृष्णा बुक वाचत आहे, त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कशाप्रकारे आपल्या गोचारण लीला करत आहेत, भगवान कृष्ण छोट्याशा गोपाळ बालक रूपामध्ये आपल्या सवंगड्यांना घेऊन वृंदावनामध्ये यमुनेच्या तटी जात आहेत, तिकडे आपल्या वनभोजन करत आहेत आणि ब्रह्माजी वरून येऊन विमानातून येऊन आपल्या हंसवाहन विमानातून येऊन ते काय करत आहेत पाहत आहेत. भगवान श्री गोपालांची परीक्षा घेत आहेत की छोटस हे नंदमुन्न बालक आहे, छोटस बालक आहे ते काय पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असू शकतं का, त्यांच्याकडे सर्व ब्रह्मांडाची निर्मिती करण्याची शक्ती असू शकते का, तर ती शक्ती ह्या बालकामध्ये तर मला दिसत नाही कुठे. छोटस बालक आहे आणि ते गाई चारण्यासाठी आलेलं आहे यमुन्याच्या किनारी लहान लहान मुलांच्या बरोबर, त्यांच्या गोपबाल मित्रांच्या बरोबर ते बालक आहे. ते बालक ते आपल्या घरामधून आणलेली शिदोरी आहे, वनभोजन करत आहे, दही भात खात आहेत, त्याचा रस आस्वादन आनंद ते घेत आहेत. आणि ते छोटस बालक हे कृष्ण कसं काय असू शकतं, भगवंत कसं असू शकतं. तर म्हणून या ठिकाणी ब्रह्मदेव परीक्षा घेण्याची चेष्टा करत आहेत, परंतु त्या परीक्षेमध्ये ब्रह्माजी फेल झालेले आहेत. आणि मग अशा ब्रह्मविमोहन लीला बघत आहे, त्यानंतर अशा अनेक लीला बघत आहे आपण ब्रह्माजीने. आणि त्यानंतर पुन्हा द्वारकेमधली आपण जेव्हा ब्रह्माजीला पण अहंकार होतो तेव्हा ब्रह्माजीला वाटतं की मीच या सृष्टीचा निर्माता आहे, मी ह्या सृष्टीचा कर्ता आहे, नियंता आहे आणि स्वामी आहे, असं जेव्हा त्यांना अहंकार होतो ब्रह्माजीला तेव्हा ब्रह्माजी सहजपणे द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी जात आहेत. तेव्हा श्रीकृष्ण द्वारकेमध्ये असल्यानंतर जेव्हा द्वारपाल विचारतायत की भगवंतांना विचारायचं तुम्हाला भेटण्यासाठी हे ब्रह्मदेव आलेले आहेत, तर श्रीकृष्णाला माहीत असतं की ह्या ब्रह्माजीला अहंकार झालेला आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात की कोणते ब्रह्म आले, कोण ब्रह्म आलं, म्हणून त्या ठिकाणी मग ते द्वारपाल जातात ब्रह्माजीला विचारतात की तुम्ही कोणते ब्रह्माजी आहेत, तर मग ब्रह्माजी म्हणतात की आम्ही चतुर्मुखी ब्रह्माजी आहेत. तर ब्रह्माजींच्या अनेक कॅटेगरी म्हणजे अनेक मोठमोठे जसं ब्रह्मांड असेल त्या ब्रह्मांडाच्या साईजनुसार त्यांचे साईज आहे, त्यांना मस्तके आहेत. आणि मग भगवंतांना कळतं की हे चतुर्मुखी ब्रह्माजी आलेले, तर भगवंत आपल्या मनाच्या इच्छेद्वारे चुटकी सरसीत त्या अनंत कोटी ब्रह्मांडातील ब्रह्मदेवांना बोलवत आहेत त्या ठिकाणी द्वारकेमध्ये. आणि त्या ठिकाणी ब्रह्माजी हे छोटेसे चतुर्मुखी ब्रह्मा जसं एका मोठ्या गायीच्या कळपामध्ये छोटस एक वासरू हत्तीच्या कळपामध्ये जसं वासरू थांबलेलं असतं तसं त्याला नगण्यता वाटत आहे त्या चतुर्मुखी ब्रह्माजीला. आणि ते ब्रह्माजी काय करत आहेत, ते ब्रह्माजी अतिशय नर्वस होऊन भगवंतांची पूजा त्यांना नमस्कार त्यांची प्रार्थना स्तुती गाऊन ते भगवंतांच्या सेवेमध्ये पुन्हा रुजू होत आहेत आणि भगवंतांना प्रार्थना करत आहेत. आणि त्या प्रार्थनेमध्ये ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी स्वतः सांगत आहेत क्षीरम यथा दधी विकार विशेष योगा संजा येते निहितता प्रतगस्ती हेतु यह शंभुतामपेत तथा समुपेती कार्यात गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामि. तर अशा प्रकारे याच्यामध्ये सांगत आहेत शिवतत्वांच्या विषयी सांगत आहेत. तर भगवान श्रीकृष्णांच्या पासून किंवा श्री विष्णूंच्या पासून श्री नारायणांच्या पासून हे विष्णू तत्व गणले जात आहे. आणि भगवान शिवांच्या विषयी शिवजी हे शिव तत्वामध्ये येत आहेत. आणि जे जीव आहेत ह्या सर्व भगवंतांचे अंश जीव आहेत, ते जीव हे जीव तत्वामध्ये येत आहेत. ज्या प्रकारे प्रभुपाद त्यांच्या अनेक तात्पर्यामध्ये ज्या प्रकारे नदीच्या तटावरती ज्या प्रकारे आपण उभे आहेत तसं तटस्थ जीवात्मा हा तटस्थ आहे, शिवजी हे शिवतत्वामध्ये येत आहेत. जीव तत्वापेक्षा शिवतत्व हे श्रेष्ठ आहे. आणि त्या शिवतत्वापेक्षाही श्रेष्ठ आहे विष्णू तत्व आहे, मग ते आहे भगवत तत्व. आणि ते तत्व समज घेण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. त्या तत्वानुसार जीवाने त्या सेवेमध्ये जीवाच्या तत्वानुसार सेवेमध्ये भगवंतांच्या रथ असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगत आहेत की क्षीरम यथा दधिविकार विशेष योगात. तर ज्या प्रकारे इकडे क्षीर म्हणजे जसं दुधाचे विरजण घातल्याने आपण सर्वजण प्रॅक्टिकली करत आहेत, आपल्या आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी दुधाचं विरजण आपण घालत आहे. आणि त्या दुधाच्या विरजनामध्ये विरजण घातल्यानंतर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होत आहे आपल्याला. आणि म्हणजे दह्याचा उद्गम हा दुधामुळे झालेला आहे, बरोबर आहे, परंतु दही म्हणजे दूध नव्हे. त्याच पद्धतीने भगवान गोविंदांच्या पासून हे शिवजी निर्माण झालेले आहेत, पण शिवजी म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही. शिवतत्व वेगळं आहे आणि विष्णू तत्व वेगळं आहे. भगवान विष्णूंच्या पासून शिवतत्व हे प्रकट होत आहे, म्हणजे शिवजीचे पण उगमस्थान आहे तर भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण. म्हणून शिवजी हे विष्णू नव्हे. आणि म्हणून या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेलं आहे की वैष्णवांना यथाशंभो, तर सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत तर शिवजी महादेव हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि म्हणून ह्या शिवजींच्या आपण त्यांच्या गुणगानांमध्ये पाहत आहेत शिवजींच्या, की कशा प्रकारे शिवजी हे भगवंतांचे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. नेहमी भगवान शिव हे नेहमी कॉन्स्टंट भगवंतांच्या नाम रूप गुण लीलेवरती त्यांनी ध्यानमग्न असतात. जसं पाहतो आपण तिकडे वाराणसीमध्ये जो कोणी आजही म्हणजे अनेक वर्षापासून तिकडे परंपरा आहे की जो वाराणसीमध्ये म्हणजे भारतामध्ये सर्व अनेक शहरांमध्ये अनेक धामांमध्ये अनेक गावांमध्ये अनेक खेड्यांमध्ये अनेक अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी भगवान शिवांचे मंदिर आहेत सर्व ठिकाणी. आणि विशेष करून भगवान शिव हे धामामध्ये धामरक्षक म्हणून सेवा करत आहेत भगवंतांची. ते नेहमी सेवक भावनेमध्ये भगवंतांची सेवा करत आहेत. तर म्हणून वृंदावनामध्ये पण पाहत आहे आपण, वृंदावनामध्ये भगवंत गोपेश्वर आहेत, त्यानंतर गोवर्धनामध्ये चकलेश्वर आहेत, काम्यवनामध्ये कामेश्वर आहेत, नंदग्राममध्ये नंदेश्वर आहेत, आशेश्वर आहेत. तर अशा प्रकारे भगवान शिव हे भगवंतांची सेवा करत आहेत. आणि त्यांची इच्छा होत असते की भगवंताचं दर्शन आम्हाला नियमितपणे भेटावं. आणि अशा प्रकारे शिवजी हे भगवंताचे महान भक्त आहेत. ते नेहमी भगवंतांच्या नामरूप गुण लिल्यावर पूर्णपणे ध्यानमग्न असतात. आणि जो कोणी त्या अशा शिवजींच्या म्हणजे शुद्ध भक्त आहेत शिवजी हे, तर त्यांच्या चरण कमळाचा जो कोणी आश्रय घेईल, त्यांची शरणागती घेईल, तर शिवजीच्याकडे शक्ती आहे की ते त्या जीवांचं कल्याण उद्धार करू शकतात. ते त्या जीवाला भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावू शकतात. तर अशा कित्येक घटना आहेत की जे शिवजींचे प्रामाणिक भक्त आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने भगवान शिवाची सेवा केलेली आहे, तर त्या शिवजींनी त्यांना सांगितलं की मीच सर्वश्रेष्ठ मालक नाही, मी सर्वश्रेष्ठ स्वामी नाही, तर माझे श्रेष्ठ स्वामी आहेत गोपीनाथ, माझे श्रेष्ठ स्वामी आहेत गोविंद देव, त्यांची सेवा तुम्ही करा, त्यांची सेवा केल्यानंतर मी आणखीन जास्त पटीन तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे. तर अशा पद्धतीने शिवजी हे नेहमी भगवान, म्हणून आपण वाराणसीमध्ये पाहत आहे त्या तिकडे काशी वाराणसीमध्ये पाहत आहे, जो कोणी अनेक लोक जे आता शरीर त्याग करणार आहेत, तर असे लोक त्या ठिकाणी जाऊन शरीर त्याग करत आहे. आणि शिवजी त्या ठिकाणी त्यांच्या कानामध्ये राम नामाचा मंत्र बोलत आहेत, उच्चारण करत आहेत. आणि म्हणून तेच शिवजी, त्यांना माहीत झालं जसं आपण त्या चैतन्य मंगल मध्ये कथा बघत आहे, कशा प्रकार नारद मुनी विचारत आहेत की भगवान श्रीकृष्णाला द्वारकेमध्ये विचारत आहेत की कृष्ण तुमचा हा अवतार आहे, तुम्ही आता द्वापारिक झाल्यानंतर कलियुगामध्ये कुठल्या रूपामध्ये प्रकट होणार आहे. तेव्हा नारद मुनींना भगवान सांगत आहेत की मी एक कलियुगामध्ये गौरांग महाप्रभूच्या रूपामध्ये प्रकट होणार आहे. आणि ते रूप कसं असेल, ते दिसतील कसं, पुन्हा त्यांचं कार्य काय असेल, ते कोण कोण कोणत्या कार्यकलाप करतील, ते सर्व नारद मुनीला द्वारकेमध्ये सांगत आहेत. आणि ती बातमी नारद मुनी शिवजींना सांगत आहेत. तुम्हाला माहिती का, जसं आपल्यामध्ये चर्चा असते ना की तुम्हाला माहिती का हा हा भक्तांनी हे हे असं असं केलं, असं चर्चा नारद मुनी सर्व ठिकाणी चर्चा सांगत आहेत की तुम्हाला माहिती का भगवान कृष्ण आता द्वापर युग संपल्यानंतर कलियुगामध्ये कुठल्या रूपामध्ये प्रकट होणार आहेत. नारद मुनी म्हणतात कलियुगामध्ये भगवान गौरांग महापुरुषाच्या रूपामध्ये प्रकट होणार. कुठं होणार आहे तुम्हाला माहिती का, नवदीप मायापूर कलकत्त्यापासून 120 किलोमीटरला फक्त प्रकट होणार आहेत. तर तेच महाप्रभू, तेच गौरांग महाप्रभू कलकत्त्यामध्ये नवदीपमध्ये प्रकट होणार आहेत. आणि प्रकट झाल्यानंतर अशा संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे ब्रह्मांडातील जीव त्यांच्या चरणांचा त्यांच्या नामाचा आश्रय घेतील, त्यांच्या भक्तीचा स्वीकार करतील आणि त्यांचं नाव गातील, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जो कोणी हा हरिनामाचा जप करेल, कीर्तन करेल, त्या सर्वांचा उद्धार ते गौरांग महाप्रभू करणार आहेत कलियुगामध्ये. विशेष अवतार आहे म्हणून कृपया तुम्ही शिवजी ऐकतात, पार्वती माता पण ऐकते आणि ते म्हणतात की चला आपण आता मायापूरमध्ये आपलं घर बांधलं पाहिजे आणि तिथं जाऊन आपण भक्ती आणि महाप्रभू प्रकट झाले की त्यांची सेवा करायला संधी भेटते आपल्याला. आणि त्या पद्धतीने शिवजी पार्वती जाऊन तिथं वेगळं रूप घेऊन म्हणजे तिथं आपलं त्यांचा गृहस्थ आश्रम, आदर्श गृहस्थ आश्रम त्यांनी मायापूरमध्ये स्थापित केला. आणि त्या ठिकाणी भगवान गौरांग महाप्रभू प्रकट झाले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले. आणि त्यांची पार्वती मातेने भगवान गौरांग महाप्रभूसाठी अतिशय सुंदर नैवेद्य बनवला आणि महाप्रभूंना डायरेक्ट त्यांना भोग अर्पण केला आणि गौरांग महाप्रभूंनी त्यांना अतिशय सुंदर हे रूप दिलं, दर्शन दिलं. आणि ते दर्शन दिल्यानंतर गौरांग महाप्रभू प्रसन्न झाले आणि शिवजी पण प्रसन्न झाले. त्यानंतर पार्वती माता प्रसन्न झाली आणि त्या शिवजी म्हणले की आता जोपर्यंत गौरांग महाप्रभूच्या लीला इथून संपत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. आणि तिथून मन बघ, तिथून अजून एक ठिकाण आहे मायापूरमध्ये जिकडे गोदरुमदूपच्या पुढे हरिहर क्षेत्र आहे, त्या ठिकाणी भगवंत विष्णू आणि महादेव एकाच ठिकाणी एकाच मंदिरामध्ये आणि एकाच मूर्तीमध्ये बसलेले आहेत. आणि त्या विग्रहाची पण मोठी कथा आहे. ते विग्रह नंतर तिथे स्थापित करण्यात आले, त्यानंतर त्या भगवान हरिहर या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची पूजा अर्चना. जो कोणी त्या हरिहर किंवा त्या क्षेत्रामध्ये जो कोणी आपल्या शरीराचा त्याग करत आहे त्यावेळी भगवान शिव हे त्या व्यक्तीच्या कानामध्ये गौरांग नावाचा मंत्र देत आहेत. गौरांगा तर असे हे महान शिवजी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहत आहे की कशा प्रकारे शिवजी हे सर्व जीवांच्यावर करुणा दया करत आहेत. आम्ही त्या शिवजींच्या चरणी प्रार्थना करू, निश्चितपणे आपल्याला शिवजी हे काय करणार आहेत, आपल्या हृदयातील असणारा जो मिथ्या अहंकार आहे तो नष्ट करणार आहेत. आपण त्यांना प्रार्थना करू जेणेकरून आपल्याला भगवान गौरांग महापुरुषांच्या नामामध्ये रूपामध्ये गुणामध्ये रुची येईल, रुची प्राप्त होऊन आपण भगवंतांच्या सेवेमध्ये शाश्वत रूपाने राहू शकू. आणि याचबरोबर मी एक प्रवचन ऐकत होतो, परमपूज्य राधा गोविंद महाराजांचं जन्माष्टमी आहे, सेवा आहे, त्यानिमित्ताने तर राधा गोविंद महाराज जी सांगत होते ज्या प्रकारे मथुरेमध्ये भगवान कृष्ण प्रकट झालेले आहेत, वसुदेवाच्या भगवंताने सांगितलेलं मी प्रकट झाल्यानंतर मी द्विभिरी रूपामध्ये आल्यानंतर बालरूपाने कृष्ण प्रकट झाल्यानंतर सांगत आहेत की मी मला तुम्ही धारण करून इथून यशोदा मातेच्या म्हणजे नंद महाराजांच्या घरी घेऊन जा गोकुळामध्ये. तर ज्या प्रकारे वसुदेवाने भगवान श्री गोविंदांना भगवान श्रीकृष्णांना आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे त्यांनी, त्याच पद्धतीने परमपूज्य राधा गोविंद महाराज सांगत जो जोपर्यंत आपण भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्यांचं नाव, त्यांचे गुण, त्यांची सेवा जोपर्यंत आपण आपल्या हृदयामध्ये धारण करत नाही तोपर्यंत आपल्या हृदयातील जे अनर्थ आहेत ते नष्ट होणारे नाहीत. ज्या पद्धतीने वसुदेवाने आपल्या हृदयामध्ये आपल्या हातामध्ये भगवान गोविंदांना, भगवान श्रीकृष्णांना, गोप बालकांना हृदयामध्ये धारण केलं, त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये पायामध्ये असणार जे काही हातकडे आहेत दोरबंद ते तुटून बाजूला झाले, त्यांना पूर्ण त्यांचे रस्ते सताड मोकळे झाले. त्या पद्धतीने आपल्याला भगवत धामामध्ये जाण्याचे जे रस्ते आहेत ते सताड मोकळे होणार आहेत. पण आपल्याला श्रीकृष्णांना धारण करायचंय. म्हणून जन्माष्टमी आलेली आहे तर त्या जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्री गोविंदांना आपल्या हृदयामध्ये धारण करायचंय. तर आपण या ठिकाणी थांबू, वेळ झालेली आहे. जय श्री प्रभुपाद की. ग्रंथरा श्रीमद भागवत महापुराण की. गौर भक्तवृंद की. भगवान शिव की.